गाने के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम है सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बंदे के नाम है अभिनीत। सो सध्या अशी काही लोक आहेत ना ज्यांना विजेचं बिल पाहिल्यानंतर ना शॉकच बसतोय, धक्का बसतोय। म्हणजे बरेचदा असं होत असं नाही का की वीज बिल कमी जास्त येत असतं आपल्याकडे। आम लोगों के साथ तो ये हमेशा होत राहता है, लेकिन सेलिब्रिटीज के साथ भी ऐसा होता है। नुकतंच काही सेलिब्रिटीजना याचा अनुभव आलाय। तापसी पनू आणि रेणुका शहाणे यांनी ट्विट करून याची माहिती दिली की लॉकडाऊन असताना सुद्धा त्यांना भरमसाठ विजेचं बिल जे ना ते आलंय। तापसी तर म्हणते की मला तर त्या घराचं बिल आलंय जिथे मी राहत पण नाही, म्हणजे तापसीच्या घरामध्ये राहत पण नाही, घर बंद असतानाही तिला 36,000 रुपये एवढं बिल आलंय। फक्त साफसफाई करण्यासाठी आठवड्यातनं एकदा कुणीतरी त्या घरामध्ये जातं, तरी पण एवढं बिल कसं काय आलं बाबा, असा प्रश्न तापसीला पडलाय। तिकडे रेणुका शहाणे यांनी पण कंप्लेंट केली आहे। सो लाईट बिलमुळे बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजना सध्या शॉक बसतोय, जसा हम आम आदमी को मिलता ना वैसे। और इसी के बारे में आज हम यहाँ पे बात करने वाले। ऍक्ट्रेस रेणुका शहाणे आपल्यासोबत असणार आहेत अगदी थोड्या वेळामध्ये, आणि त्यांचा हा संपूर्ण अनुभव काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये, ते आपल्यासोबत असणार आहेत। सो डोंट गो एनीवेअर, सुनते रहो 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत आपके साथ, गुड आफ्टरनून, बजाते रहो।